आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां भागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राजस्थानांतल्या कोटा बुंदींत 1,500 कोटी रुपया परस चड देस्पेस करून ग्रीनफिल्ड विमानतळ विकसीत करपाक सरकारान मान्यताय दिल्या. ओडिशान 8,000 कोटी रुपया परस चड देस्पेसाच्या 6 लेन कॅपिटल रिजन रिंग रोड बांदपाकूय मान्यताय दिल्या. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आज आपलो उमेदवारी अर्ज दाखल करतले. विदेश मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर आज भारत रशिया आयोगाच्या 26व्या बसकेची सह येजमानकी चलयतले. भारतीय हवामान खात्यान आज गुजरात गोंय महाराष्ट्राच्या दर्यादेगेवेल्या वाठारांनी दाट उटंगराचो रेड अलर्ट जारी केला. महाराष्ट्रात पाऊस आणि हुंवार संबंधित घडणुकांक लागून फाटल्या 4 दिसांत 21 जणांक मरण आयला. भारतीय अंडर 17 बायलांचो पंगड आज भूतानात नेपाळा आडच्या खेळा वरवीं साफ अंडर 17 बायलां चॅम्पियनशीप 2025च्या मोहिमेक सुरवात करतलो. आतां पुराय खबरो. राजस्थानातल्या कोटा बुंदीत 1,507 कोटी रुपया देस्पेस करून ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करपाक मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि काल नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती देताना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयांची घोषणा केली.
फील्ड एअरपोर्ट नया एअरपोर्ट बनेगा कोटा बुंदी एअरपोर्ट. करीब 20,000 स्क्वायर मीटर की टर्मिनल बिल्डिंग बनेगी. 3,200 मीटर का रनवे बनेगा. 1,000 एकड़ जमीन राजस्थान सरकार इसके लिए फ्री ऑफ कॉस्ट दे रही है और करीब 1,507 करोड़ रुपए का इन्वेस्टमेंट इसमें आएगा. कैपेसिटी इसकी होगी 2 मिलियन पैसेंजर्स पर एनम.
मंत्रिमंडळान ओडिशान 8,307 कोटी रुपया खर्च करून 6 पदरी नियंत्रित कॅपिटल रिजन रिंग रोड बांधपाकूय मान्यताय दिल्या असे वैष्णव हांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ओडिशा आणि राजस्थाना संबंधित मंत्रिमंडळांच्या निर्णया खातीर दोन्ही राज्यांच्या लोकांक परबी दिल्या. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात भुवनेश्वरांतल्या लोकांचो उल्लेख करून मोदी हांणी सांगले, या प्रकल्पाक लागून गर्दी उणी जातली आणि जीण सुलभ जातली. नव्या विमानतळा खातीर राजस्थानातल्या लोकांक परबी दितना मोदी हांणी म्हळे, कोटा बुंदी ग्रीनफिल्ड विमानतळाच्या विकासाक सरकारान मान्यताय दिल्या. हाका लागून देशभरांतल्यान हांगा येवपी लोकांक हवाई प्रवास सोंपो जातलो आणि पर्यटन आणि रोजगाराकूय चालना मेळटली असे तांणी सांगले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आज आपलो उमेदवारी अर्ज दाखल करतले. उमेदवारी अर्ज दाखल करपाच्या प्रक्रियेत एनडीएचे सगळे फुडारी वाटो घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षांसहित सगळ्या राजकीय पक्षांक एनडीएचो उपराष्ट्रपती पदाचो उमेदवार सीपी राधाकृष्णन हांची एकमतान निवड करपाचे आवाहन केला. काल नवी दिल्लीत झालेल्या एनडीए संसदीय पक्षाचे बसकेत मोदी आणि राधाकृष्णन हांची एनडीए खासदाराकडे वळख करून दिली आणि त्यांनी खासदार आणि राज्यपाल वेगवेगळ्या पदांचेर कार्यक्षमतेन काम केल्या त्यांच्या दीर्घ भौशिक जीवनाचो उल्लेख केला. बसके उपरांत प्रसार माध्यमाकडे उलयतना संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजिजू हांणी सांगले, उपराष्ट्रपती वेंचणूक खातीर राधाकृष्णन हांकां एकमतान तेंको दिवपाचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी सगळ्या राजकीय पक्षांक आनी सगळ्या खासदारांक केला. मजगतीं विरोधी पक्ष INDIA ब्लॉकान उपराष्ट्रपती वेंचणुके खातीर सर्वोच्च न्यायालयाचे आदले न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी हांकां उमेदवारी दिल्या. रेड्डी ह्या महिन्याच्या 21 तारखेक आपलो उमेदवारी अर्ज दाखल करतले अशी माहिती तांणी दिली. उपराष्ट्रपती पदा खातीर वेंचणूक फुडल्या महिन्याच्या 9 तारखेक जातली. विदेश मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर आज भारत रशिया व्यापार अर्थिक व्यवहार शास्त्रीय तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार आयोगाचे 26व्या बसकेची सह येजमानकी चलयतले. डॉ जयशंकर मॉस्कोन भारत रशिया व्यवसाय मंचात उलोप करतले. परराष्ट्र मंत्री काल सांजवेळा रशियेच्या 3 दिसांच्या अधिकृत भेटेर मॉस्कोन पावले. या भेटी वेळार परराष्ट्र मंत्री रशियेचे परराष्ट्र मंत्री सर्गे लावरोव हांकांय मेळटले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 22 ऑगस्टाक बिहारांतल्या गया शारांत ओंटा सिमरिया प्रकल्पाचे उक्तावण करतले. या प्रकल्पान गंगा न्हंयचेर सुमार 2 किलोमीटर लांब पूल बांदपाचो आस्पाव आसा. हो पूल पाटणा जिल्ह्यांतल्या मोकामा आणि बेगुसराय हांचे मदीं थेट संपर्क प्रदान करतलो. नवी दिल्लीन प्रसार माध्यमांक माहिती दितना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वांगडी अनिल चौधरी हांणी हो पूल पोन्न्या 2 लेन रेल्वे आणि रस्तो पूल राजेंद्र सेतूच्या समांतर बांधला असे सांगले. नव्या पुलाक लागून उत्तर बिहार आणि दक्षिण बिहार हांचे मदीं वचपी जड वाहना खातीर 100 किलोमीटर मेरेनचे अतिरिक्त प्रवास अंतर उणे जातले असे तांणी म्हळे. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत दोवल आनी चीनाचे परराष्ट्र मंत्री वांग यी हांचे मदीं काल नवी दिल्लीन भारत आनी चीन हांचे मदल्या शिमेच्या वादाचेर खाशेल्या प्रतिनिधी संवादाची 24वी फेरी जाली. फाटल्या 9 महिन्यांत शिमेचेर परिस्थिती सुदारल्या आनी परिस्थिती शांत आनी स्थिर आसा अशें दोवल हांणी सांगले. दोनी देशां मदले द्विपक्षीय संबंध घटमूट उरल्यात अशें तांणी मुखार सांगले.
Hopeful that like the last one, this 24th special representative level talks would be equally successful. Our prime minister will be visiting for the SCO summit shortly, and therefore I think that this SCO level talks assume a very special importance.
इंडिया पोस्टान घोषणा केल्या की ताणी IT 2.0 प्रगत पोस्टल टेक्नॉलॉजी APTची देशभरांत सुरवात करून डिजिटल परिवर्तनाच्या एका नव्या युगांत प्रवेश केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या दूरदृष्टीन आनी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया हांच्या मार्गदर्शनाखाला सुरू केल्लो हो उपक्रम इंडिया पोस्टाच्या डिजिटल इंडियाच्या दिकेन एक वाटचिरो. सेंटर फॉर एक्सलन्स इन पोस्टल टेक्नॉलॉजीन स्वदेशी पद्धतीन विकसित केल्ली ही प्रणाली सरकाराच्या मेघराज 2.0 क्लाउडचेर चलता आनी BSNLच्या देशव्यापी कनेक्टिव्हिटीची ताका जोड आसा. भारतीय परराष्ट्र सेवेच्या 2024च्या तुकडीच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींनी काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेतली. या संवादान प्रधानमंत्र्यांनी भारताची विश्वबंधू म्हणून भूमिकेचेर भासाभास केली आनी गरजेच्या वेळार देशा खातीर सगळ्यांत प्रथम प्रतिसाद दिवपी देश भारत उदयाक आयला हाचे प्रसंग उल्लेख केल्यात. 2047 पर्यंत देश विकसित जावपाच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करत असताना भविष्यातले राजनयिक अधिकारी प्रशिक्षणार्थींच्या भूमिकेचे महत्व हाचेर मोदी हांणी चर्चा केली. भारतीय हवामान खात्यान आज गुजरात गोंय आनी महाराष्ट्राच्या दर्यादेगवेल्या वाठारांनी दाट उटंगराचो रेड अलर्ट जारी केला. महाराष्ट्रात पाऊस आणि हुंवार संबंधित घडणुकांक लागून फाटल्या 4 दिसांत 21 जणांक मरण आयला. मुंबय ठाणे पालघर कोकण आणि महाराष्ट्रातल्या हेर वाठारांनी सेगीत 4थ्या दिसा घोग्यांनी पाऊस अजूनही सुरूच असा. हुंवाराचो खर परिणाम झाल्या नांदेड जिल्ह्यातूच 8 जणांक मरण आयला. IMD प्रमाण मुंबईन सुमार 300 मिलीमीटर इतलो विक्रमी पाऊस पडलो जाका लागून शारांतले जनजीवन विस्कळीत जाला. हवामान खात्यान आज विदर्भ वाठारा खातीर रेड अलर्ट जारी केला. ठाणे आनी रायगड जिल्ह्यांनी इश्कोला आनी महाविद्यालयांक सुटी जाहीर केल्या. भारतीय U17 बायलांचो पंगड आज 2:30 भूतानांतल्या थिम्फू हांगाच्या चांगलिमिथांग स्टेडियमाचेर नेपाळा आडच्या खेळा वरवीं साफ U17 बायलां चॅम्पियनशीप 2025च्या मोहिमेक कॉमेस करतलो. नव्या सर्तीच्या स्वरुपान 4 पंगड बांगलादेश आनी भूतान हे हेर 2 पंगड डबल राऊंड रॉबिन लीगान एकामेका आड खेळटले. मात दरेक पंगड 6 मॅची खेळटलो. 31 ऑगस्टाक निमाणे मॅची उपरांत गुणतालिकेन पहिल्या क्रमांकाचेर पावपी पंगडाक विजेती पदाचो किताब मेळटलो. क्रिकेटान सूर्यकुमार यादव फुडल्या महिन्याच्या 9 तारखेसावन UAE जावपी आशिया कप 2025 सर्ती खातीर 15 वांगड्याच्या भारतीय T20 पंगडाचे फुडारपण करतलो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI काल ही घोषणा केली. मजगती फुडल्या महिन्याच्या 30 तारखेसावन भारतान जावपी ICC बायलांच्या वन डे विश्वचषका खातीरूय 15 वांगड्यांचो पंगड जाहीर केला. वन डे विश्वचषकांत पहिलेच खेप वरिष्ठ फलंदाज हरमनप्रीत कौर भारताचे फुडारपण करतली. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. राजस्थानातल्या कोटा बुंडीन 1,500 कोटी रुपया परस चड देस्पेस करून ग्रीनफिल्ड विमानतळ विकसीत करपाक सरकारान मान्यताय दिल्या. ओडिशान 8,000 कोटी रुपया परस चड देस्पेसाच्या 6-लेन कॅपिटल रिजन रिंग रोड बांधपाकूय मान्यताय दिल्या. राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDAचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार CP राधाकृष्णन आज आपलो उमेदवारी अर्ज दाखल करतले. भारतीय हवामान खात्यान आज गुजरात गोंय आनी महाराष्ट्राच्या दर्यादेगेवेल्या वाठारांनी दाट उटंगराचो रेड अलर्ट जारी केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.